ई कॉमर्सने व्यापाराची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. त्याचप्रमाणे वेळेचे महत्त्व ओळखून कमी वेळेत व्यवहार पूर्ण करण्याची क्षमता ई कॉमर्सच्या व्यवहारांमध्ये दिसून येते. ई कॉमर्सचा वापर करून आपण बघितले की सॉफ्टवेअर, ट्रॅव्हल सर्व्हिसेस, एंटरटेनमेंट आणि फायनान्स इत्यादी प्रोडक्ट सर्वात जास्त प्रमाणात विकले जात आहेत. ई कॉमर्समुळे बिझनेस प्रोसेसेसला चालना मिळते. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक बिझनेसमध्ये असलेल्या हायरार्कीज तुम्हाला इथं दिसणार नाहीत. ई कॉमर्समध्ये तुम्हाला मुख्यत्वे चार मॉडेल्स दिसतील. ते म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल, बिझनेस टू कस्टमर मॉडेल, कस्टमर टू कस्टमर मॉडेल आणि कस्टमर टू बिझनेस मॉडेल. तर चला मित्रांनो बघूया पहिलं मॉडेल, ते म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल. ह्या मॉडेलला बी टू बी मॉडेल म्हणून ओळखले जाते. हे सर्वात जास्त पॉप्युलर असे मॉडेल आहे कारण हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने काम करते. ह्या मॉडेलमध्ये माहिती, प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेसची देवाणघेवाण होते, पण ही देवाणघेवाण दोन बिझनेसेसमध्ये होत असते. बी टू बी ज्या वेबसाईट्स असतात त्यांचा मुख्य भर हा इंडस्ट्री किंवा बिझनेसला सोल्युशन्स प्रोव्हाइड करण्यावर असतो. उदाहरणार्थ बँकिंग, ऑटोमोबाईल, हॉस्पिटॅलिटी इत्यादी. ह्या फक्त बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्रीसाठीच असतात. इंडिव्हिज्युअल्सला ह्या साईटवरून व्यवहार करायला परवानगी नसते. आपण ह्यासाठी एक उदाहरण बघूया की ऑटोमोबाईल कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करणारी एक कंपनी आहे. ही कंपनी तयार केलेले सर्व पार्ट्स एखाद्या ऑनलाईन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला विकू शकते. म्हणजे जे प्रोडक्ट तयार होते आहे ती एक कंपनी आहे आणि ती ज्या दुसऱ्या कंपनीला आपले मॅन्युफॅक्चर केलेले पार्ट्स विकते आहे ती पण एक कंपनी आहे. म्हणजे एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसशी व्यवहार करतो आहे. तर हा झाला बी टू बी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन. किंवा आपण दुसरं उदाहरण असंही बघू शकतो की एखादा होलसेलर आहे, तो आपले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस एखाद्या रिटेलरला विकतो आहे. म्हणजेच एक बिझनेसमन दुसऱ्या बिझनेसमनशी इथं व्यवहार करतो आहे. तर हे झालं बी टू बी ट्रान्झॅक्शन. ह्या वेबसाईट्स फक्त बल्क बिझनेस करतात. ह्या वेबसाईट्सचा वापर करून बिझनेसची एकात्मता वाढवून एक चेन तयार होते. ती चेन म्हणजे व्हॅल्यू ऍडेड चेन असते, जी रॉ मटेरियल सप्लायर ते मॅन्युफॅक्चरर पर्यंत असते. म्हणजे या चेनमध्ये सगळे घटक समाविष्ट झालेले असतात. जो माल सप्लाय करतो आहे म्हणजे रॉ मटेरियल सप्लायर आहे, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरर आहे, होलसेलर आहे, रिटेलर आहे इत्यादी सर्व घटक समाविष्ट झालेले असतात. बी टू बी वेबसाईट्स या ई कॉमर्समध्ये सर्वात जास्त आढळतात. आपण पुढे जाऊन असेही विधान करू शकतो की ह्या क्षेत्राला बी टू बी साईट्स डॉमिनेट करतात कारण या क्षेत्राची व्याप्ती ही जास्त आहे. बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्सचा सर्वात जास्त इम्पॅक्ट आपणास मीडियम व स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर दिसून येतो कारण ज्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे आधीपासूनच ईडीआय सिस्टीम अस्तित्वात होती. बी टू बी साईट्समुळे असे काही नवीन प्रोडक्ट्स निर्माण झाले आहेत की ज्यांचा विचार आपण कधी केलाच नसता किंवा ते अस्तित्वात आले नसते व आर्थिक व्यवहारात आपण त्यांना कन्सिडर केले नसते. उदाहरणार्थ स्पॉट मार्केट. स्पॉट मार्केट म्हणजे हे असे मार्केट आहे की जे बायर आणि सेलरना एक खूप मोठी रेंज देते, जी इलेक्ट्रॉनिक गुड्स पासून ऍग्रिकल्चरल गुड्स किंवा कमोडिटीजला चालना देते आणि अजून नवनवीन संधी उपलब्ध करून देते. आता पुढचं मॉडेल आपण बघणार आहोत, बिझनेस टू कस्टमर. या मॉडेलला कॉमनली बी टू सी मॉडेल म्हणून ओळखले जाते. या मॉडेलमध्ये बिझनेस आणि कस्टमर यामध्ये व्यवहार घडतो. या मॉडेलमधली बेसिक आयडिया ही डायरेक्टली कस्टमरला प्रोडक्ट सेल करण्याची आहे. जितक्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आहेत त्या सर्व या मॉडेलच्या अंतर्गत समाविष्ट आहेत. या वेबसाइट्स अजून पॉप्युलर करण्यासाठी कस्टमरला मोठ्या प्रमाणात पर्सनलायझेशन ऑफर केले पाहिजे. तसेच वेबसाइटचे नॅव्हिगेशन इझी केले पाहिजे आणि इझी टू यूज ऍप्लिकेशन दिले गेले पाहिजे, कारण ऍप्लिकेशन जितके कॉम्प्लिकेटेड असेल तितके कस्टमरला ते कम्प्लीट करता येणार नाही. म्हणून ऍप्लिकेशन हे खूप इझी असले पाहिजे की त्याचा वापर करून कस्टमर आपले व्यवहार पूर्ण करू शकेल. तसेच कधी कधी ह्या वेबसाईटला विविध प्रॉब्लेम फेस करावे लागतात, त्यापैकीच एक म्हणजे लॅक ऑफ सिक्युरिटी ऑफ ऑनलाइन पेमेंट्स. तसेच आपण व्यवहारात फसू किंवा आपण फ्रॉड वेबसाईटचे व्यवहार करीत आहोत अशी भावना कस्टमरला येते. त्यामुळे सर्वात मोठी भीती कस्टमरला जी वाटते ती ही की आपण जे ऑनलाइन पेमेंट क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करत आहोत ती माहिती कुठेही लीक होऊ नये, आपला जो पिन नंबर आहे तोही कुठं लीक होऊ नये, किंवा आपला जो क्रेडिट कार्ड नंबर आहे पिन नंबर आहे ती हॅक व्हायची बऱ्याच जणांना भीती वाटत असते, त्यामुळे लॅक ऑफ प्रायव्हसी ही वाटते. कधी कधी ह्या वेबसाईटला ऍक्सेस करणे कठीण जाते, म्हणजेच वेबसाईट ह्या डिफिकल्ट टू ऍक्सेस असतात. कधी कधी कस्टमर कंप्लेंट करतात की आम्ही सर्व बाबी पूर्ण केल्या तरी डिलिव्हरीसाठी उशीर का झाला, म्हणजेच कंप्लेंट ऑफ डिलेड अँड मिस डिलिव्हरीज. पण जर ह्या वेबसाईटनी व्यवस्थित लॉजिस्टिक मेंटेन केलं किंवा सप्लाय चेन सांभाळली तर हा प्रॉब्लेम नक्कीच सुटू शकतो आणि बिझनेस टू कस्टमर वेबसाईट्सकडे कस्टमर अधिक अट्रॅक्ट होऊ शकतात. आत्ताच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की भारतात बी टू सी वेबसाईट्स मोठ्या प्रमाणात बिझनेस करीत आहेत. हा बिझनेस त्यांना मेट्रोपॉलिटन सिटीज कडून जसा मिळत आहे तसाच छोट्या शहरांमधूनही या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. उदाहरणार्थ flipkart.com, amazon.com, indiatimes.com. जरी बिझनेस टू बिझनेस ई कॉमर्स हे बल्क डीलिंग साठी असले तरी सध्या जास्त फोकस हा बी टू सी म्हणजेच बिझनेस टू कस्टमर ह्या मॉडेलवर दिसतो. या मॉडेलमध्ये असणाऱ्या साईट्सवर डोमेस्टिक प्रोडक्ट सर्वात जास्त विकले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं म्हटलं तर आता बऱ्याच हाऊसवाईफ किंवा होममेकर ज्या असतात त्या आपल्या फावल्या वेळात या वेबसाईटवर जाऊन शॉपिंग करतात, तर त्यात बऱ्याच मोठं प्रमाण हे हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स आहे किंवा डोमेस्टिक पर्पजवर ज्या गोष्टी उपयोगात आणल्या जातात किंवा इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस उपयोगात आणले जातात ह्या वेबसाईटवर त्यांचा खप बऱ्यापैकी प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतो. आणि असे नाही की हे फक्त खूप मोठ्या सिटीज मधूनच करताहेत किंवा हे जे कस्टमर आहे हे मोठ्या सिटीतलेच आहेत, तर नाही, छोट्या छोट्या शहरांमधूनही भारतात या वेबसाईटवर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. आता खरेदी करताना आपण जर बघितले तर दोन प्रकारच्या वस्तूंची किंवा प्रोडक्ट्सची खरेदी विक्री इथं होते. एक आहे टँजिबल प्रोडक्ट्स आणि एक आहे इनटँजिबल प्रोडक्ट. तर टँजिबल प्रोडक्ट म्हणजे असे प्रोडक्ट की ज्यांची ज्यांना आपण टच करू शकतो किंवा बघू शकतो, म्हणजे मग त्याच्यात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, क्लोदिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि काही प्रोडक्ट्स असे असतात की जे इनटँजिबल प्रोडक्ट्स असतात. तर इनटँजिबल प्रोडक्ट म्हणजे आपण त्यांचा वापर तर करतो पण त्यांना आपण टच करू शकत नाही किंवा त्यांचा स्पर्श आपण घेऊ शकत नाही. तर इनटँजिबल प्रोडक्ट्सची सुद्धा खरेदी विक्री ह्या वेबसाईटचा वापर करून होत असते. हे प्रोडक्ट डायरेक्टली कन्झ्युमरच्या पीसीवर नेटच्या साह्याने डिलिव्हर होतात. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की इनटँजिबल प्रोडक्ट डायरेक्टली कसे डिलिव्हर होतात, तर बघा मित्रांनो, इनटँजिबल प्रोडक्ट्सच्या मुख्यत्वे पाच कॅटेगरीज आपल्याला दिसतात. पहिली आहे एंटरटेनमेंट, दुसरी आहे ट्रॅव्हल, तिसरा आहे न्यूजपेपर किंवा मॅगझिन, चौथा आहे फायनान्शियल सर्व्हिसेस आणि पाचवा आहे ईमेल. आता जेव्हा मी तुम्हाला कॅटेगरीज सांगितल्या त्यात तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आली असेल की मी तुम्हाला काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आहे. एंटरटेनमेंट चं जर आपण उदाहरण अजून एक्सप्लेन करायचं म्हटलं तर एंटरटेनमेंट मध्ये ऑनलाइन गेम्स, आपल्या आवडीचं सगळ्यांचं म्युझिक, व्हिडिओ, ऍडल्ट एंटरटेनमेंट यांची मोठी कॅटेगरी दिसते. आणि या प्रोडक्टला खूप मोठी मागणी पण आहे. मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याचं खूप अट्रॅक्शन असतं. तर जेव्हा आपण एखादा गेम ऑनलाइन खेळत असतो तर आपल्याला वाटतं की आपल्याला जे कॉम्पीट करतो आहे तो कम्प्युटर आहे, किंवा आपण कम्प्युटरशी गेम खेळतो आहे किंवा इंटरनेटवर गेम खेळतो आहे. तर एकच गेम एकाच ठिकाणी एक युजर खेळतो आहे आणि तोच गेम दुसऱ्या कंट्रीमध्ये दुसरा युजरही खेळू शकतो. तर एकाच वेळी एकच गेम अनेक ऑनलाइन युजर्स खेळत असतात. म्हणजे बघा की एकच गेम 10 युजर एका वेळी ऑनलाइन खेळू शकतात आणि एकमेकांना कॉम्पीट करू शकतात. तर ही झाली ऑनलाइन एंटरटेनमेंट. तसंच जर आपण फायनान्शियल सर्व्हिसेसचं उदाहरण बघायचं म्हटलं तर आता ई बँकिंग हे खूप कॉमनली पॉप्युलर झालेलं आहे. म्हणजे आपण घर बसल्या पेमेंट करतो, इलेक्ट्रिक बिल पे करतो, किंवा आपल्याला मोबाईल मध्ये बॅलन्स टाकायचा असेल तर आपण कुठलाही मोबाईल असेल, पोस्ट पेड असेल, प्रीपेड असेल, तर आपल्या मोबाईल मध्ये बॅलन्स आपण टाकू शकतो. तर ह्या सगळ्या फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहे त्याचा फायदा आपल्याला उचलता येतो. आणि सध्या तुम्ही बघितलं असेल की आपण सगळ्या बँकच्या जर ऍड्स बघितल्या किंवा त्या बँकेचे असलेले फीचर्स बघितले तर त्यात तुम्हाला ऑनलाइन बँकिंग सर्व्हिस हे प्रामुख्याने पहिलंच फीचर तिथे दिसेल. कारण सगळ्यांना आता वेळेची कमतरता आहे, त्यामुळे जितक्या गोष्टी ऑनलाइन शक्य होतील तितक्या त्या द्यायचा प्रयत्न कंपनीज किंवा बँक्स करत आहे. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग किंवा ऑनलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस आपण बऱ्यापैकी वापरत आहोत. आणि टँजिबल प्रोडक्ट्स बघायचे म्हटले तर हाऊसहोल्ड, बुक्स, क्लोदिंग इत्यादी सर्व हे टँजिबल प्रोडक्ट्स आपल्याला बघता येतील. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर टँजिबल प्रोडक्ट मध्ये ऑनलाइन रिझर्वेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरतो आहे. म्हणजे आपण रेल्वेचं रिझर्वेशन करतो किंवा प्रायव्हेट कंपनीज असतील किंवा वोल्वो बसेस असतील तर यांचंही रिझर्वेशन आपण ऑनलाइन करतो. म्हणजेच त्या ज्या ऑनलाइन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीज आहेत की रेल्वे आहे किंवा वोल्वो गाड्यांच्या सर्व्हिसेस असतील तर ते आपल्याला ऑनलाइन प्रोव्हाइड करताय रिझर्वेशन सिस्टीम. म्हणजे आपण कस्टमर आणि ते बिझनेस, म्हणजेच हे B2C मॉडेलच्या अंतर्गत येते. B2C मॉडेलमध्ये तीन फॅक्टर्सचा मोठा इम्पॅक्ट आपणास दिसून येतो. तो म्हणजे ईज अँड कॉस्ट ऑफ ऍक्सेस, दुसरा आहे कन्व्हिनियन्स आणि तिसरा आहे द अपील ऑफ मास कस्टमायझेशन. या मॉडेलमध्ये वन टू वन रिलेशनशिप फॉर्म झालेली असते. ती बिझनेस आणि कस्टमर मध्ये फॉर्म झालेली असते. आपण सगळे एक नवीन वर्ड ऐकून आहोत की निंटेंडो जनरेशन. ही अशी जनरेशन आहे की जी इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी शी खूप जास्त फॅमिलियर आहे. व्हिडिओ गेम खेळता खेळता ही जनरेशन मोठी झालेली आहे, त्यामुळे या जनरेशनला बऱ्यापैकी ई कॉमर्सचा फायदा झालेला असतो, कारण त्यांना सगळे काम ऑनलाईन करायची सवय झालेली असते. पुढचं मॉडेल बघू, सी टू सी. सी टू सी म्हणजे कस्टमर टू कस्टमर. ह्या मॉडेलमध्ये येणाऱ्या साईट्सचा वापर करून कस्टमर दुसऱ्या कस्टमर सोबत ऑनलाइन गुड्स किंवा सर्व्हिसेसची खरेदी विक्री करतो. शिवाय ही विक्री बोली लावून होते, म्हणजेच बिडिंगद्वारे खरेदी विक्री होते. जो सर्वात जास्त मोठ्या किमतीची बोली लावतो तोच खरेदी करू शकतो. सध्या भारतात अशा साईट्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आढळून येते, कारण या वेबसाईट्स नवीन आहेत, तसेच लोकांना आपल्या वस्तू विकण्यासाठी खूप मोठे प्लॅटफॉर्म मिळाले आहे. आपल्या वस्तूंची जाहिरात येथे करता येते. वापरलेले किंवा नको असलेले प्रोडक्ट्स इथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी अपेक्षित किंमत टाकून ठेवता येतात. त्यामुळे ज्या कस्टमरला अशा वस्तू खरेदी करायची इच्छा आहे ते या साइट्सला भेट देऊन वस्तू बघू शकतात व खरेदीही करू शकतात. त्यामुळे मीडिएटर किंवा मिडलमॅन ही कन्सेप्ट पूर्णपणे लोप पावली आहे, कारण ज्या लोकांना वस्तू विकायची आहे त्यांनी डायरेक्टली त्याची ऍड या साइटवर दिलेली असते व ज्यांना वस्तू खरेदी करायची इच्छा असते ते डायरेक्टली या साइट ऍक्सेस करून वस्तू बघतात. त्यामुळे मिडलमॅनला कुठलंही पर्सेंटेज द्यावं लागत नाही व त्याचा फायदा पर्यायाने खरेदीदार व विक्रेत्याला होतो, म्हणजेच त्यांना योग्य त्या भावात ती वस्तू उपलब्ध झालेली असते. या वेबसाईटचं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर quikr.com, olx.com अशा साईट्स आपल्याला सांगता येतील. पुढचं मॉडेल आपण बघूया, कस्टमर टू बिझनेस. ई कॉमर्सचा हा मॉडेल समजावून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. एक कस्टमर आहे, त्याने त्याची रिक्वायरमेंट किंवा प्रोजेक्टसाठी बजेट कोट केलेले आहे आणि ते नेटवर पोस्ट केलेले आहे. तर वेगवेगळ्या कंपनीज त्याच्या साईटवर व्हिजिट करतील, तर वेगवेगळ्या कंपनीज ह्या कस्टमरच्या साईटवर व्हिजिट करतील, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत त्या रिव्ह्यू करतील. ज्या बिझनेस फर्म्सला हे सुटेबल असतील, म्हणजे ज्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत त्या सुटेबल असतील, तर ते बिझनेस हाऊसेस पुढे येतील आणि त्या प्रोजेक्टसाठी बिड करतील. ह्या प्रोसेसमुळे कस्टमरला अराउंड द ग्लोब मार्केट मिळते आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. आपल्या प्रोजेक्टसाठी त्यांना कमी कोट केलेले बिझनेस सिलेक्ट करता येतात व आपली रिक्वायरमेंट पूर्ण करता येते. आपल्या प्रोजेक्टसाठी त्यांना कमी कोट केलेले बिझनेस सिलेक्ट करता येतात व आपली रिक्वायरमेंट पूर्ण करून घेता येते. आपण जे चार मॉडेल्स बघितले ते संपूर्णतः बिझनेस आणि कस्टमरशी रिलेटेड होते, पण पुढे जे आपण मॉडेल बघणार आहोत ते आहेत गव्हर्नमेंट टू सिटीजन, सिटीजन टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू बिझनेस. तर सर्वप्रथम आपण बघूया जी टू सी मॉडेल, म्हणजेच गव्हर्नमेंट टू सिटीजन मॉडेल. या मॉडेलमध्ये समाविष्ट असलेल्या वेबसाईट्स या गव्हर्नमेंटला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात की ज्याद्वारे गव्हर्नमेंट जनतेशी संपर्क करू शकते. तसेच गव्हर्नमेंट विविध योजनांची माहिती या साईट्सवर टाकते. याचा फायदा असा होतो की सरकार जनतेसाठी कोणकोणत्या योजना राबविते आहे त्यासंबंधीचे सर्व डिटेल्स लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही ई गव्हर्नन्स हा शब्द ऐकला असेल, कदाचित तुम्ही त्याचा फायदाही घेतला असेल. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर्स असतात. ह्या ज्या वेबसाईट्स असतात त्या वेबसाईट राशन कार्ड जारी करतात, त्यानंतर घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादी स्वीकारतात. तसेच तुम्ही या वेबसाईटचा वापर करून पासपोर्ट रजिस्टर करू शकतात व कार, मोटरसायकल आदींचे रजिस्ट्रेशन या वेबसाईटचा वापर करून तुम्ही करू शकतात. आता तर LPG, आधार कार्ड इत्यादी सर्व रजिस्ट्रेशन या वेबसाईट्स मार्फत करता येते. पुढचं मॉडेल म्हणजे कस्टमर टू गव्हर्नमेंट. ह्या मॉडेलमध्ये अंतर्गत असलेल्या वेबसाईट्सचा वापर करून जनतेला सरकारशी संवाद साधता येतो. उदाहरणार्थ इलेक्शन दरम्यान सिटीजन आपले वोटिंग करू शकतात, म्हणजे हे वोटिंग ऑनलाईन असते. तसेच ऑनलाईन टॅक्सेस पे करू शकतात. गव्हर्नमेंट ह्या वेबसाईट्सवर लोकांचा फीडबॅक घेते आणि जनतेच्या सूचनेनुसार पुढील योजना आखते. कारण शेवटी सरकारला लोकांसाठीच योजना राबवायच्या असतात, त्यामुळे त्यांची मते जाणून घेणे आवश्यक असते. गव्हर्नमेंट ई डिबेट सारखे कार्यक्रम आयोजित करते. ई डिबेट हे ऑनलाईन चॅटिंग सारखेच असते. यात लोक आपापली मते मांडतात. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यात उपस्थित असतात व प्रत्येक जण आपले मत प्रदर्शित करतो. याचा परिणाम असा होतो की जनता व राजकीय प्रतिनिधी यांच्यातले अंतर कमी होते व एकमेकांना आपली बाजू पटवून सांगता येते. पुढचं मॉडेल आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट मॉडेल. हे ई ऍडमिनिस्ट्रेशन मॉडेल ह्या नावानेही ओळखले जाते. यामध्ये येणाऱ्या वेबसाईटचा मुख्य उद्देश हा गव्हर्नमेंट प्रोसेस. ह्या वेबसाईटचा मुख्य उद्देश हा गव्हर्नमेंट प्रोसेस व वेगवेगळे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट यांना एकमेकांशी जोडण्याचा असतो. तसेच कॉस्ट कटिंगचाही असतो. उपलब्ध असलेली माहिती ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असते. राज्याची ठिकाण तसेच जिल्हा व तालुका पातळीवर, स्थानिक पातळीपासून ते मध्यवर्ती ठिकाणापर्यंत माहिती शेअर केली जाते. नगरपालिकेपासून म्हणजेच लोकल गव्हर्नमेंट बॉडी पासून सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत असलेले सर्व डिपार्टमेंट जोडण्यासाठी ह्या वेबसाईटचा वापर होतो. ह्या कार्यप्रणालीमुळे पब्लिक कडून आलेल्या समस्यांचे निराकरण कमी वेळेत करता येते. त्यामुळे टाइम आणि कॉस्ट असे दोन्हीही सेव्ह करता येतात. कस्टमर सर्व्हिस लेवल ही इम्प्रूव्ह करता येते. या वेबसाईट्सवर सामान्य जनतेला ऍक्सेस नसतो, कारण या फक्त एक गव्हर्नमेंट बॉडीशी दुसरी गव्हर्नमेंट बॉडी जोडण्यासाठी केलेला असतो. पुढचं मॉडेल आहे G2B म्हणजेच गव्हर्नमेंट टू बिझनेस. या मॉडेलमध्ये बिझनेसला गव्हर्नमेंटशी इंटरॅक्ट करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो. त्यामुळे कंपन्यांना गव्हर्नमेंटच्या विविध योजना समजतात. तसेच नवीन कायदे, कायदे दुरुस्ती, आयात व निर्यातीचे नियम, दिली गेलेली सूट इत्यादी समजते. तसेच एखादा व्यवसाय चालविण्यासाठी गव्हर्नमेंट कशा प्रकारे मदत करू शकते हे समजते. विविध फॉर्म या वेबसाईटवर उपलब्ध असतात. ते फॉर्म भरल्यानंतर बिझनेस गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी टेंडर भरू शकतात. या पद्धतीमुळे बिझनेसला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी डील न करता डायरेक्ट वेबसाईटवर माहिती भरता येते. याचा परिणाम असा होतो की त्यामुळे वेगवेगळ्या ऑफिशियल्सला कॉन्टॅक्ट करण्याची बर्डन कमी होते व संबंधित सर्व माहिती उपलब्ध होते. तर मित्रांनो, या मॉडेल्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की ई कॉमर्सची काही ठळक वैशिष्ट्येही सांगता येतील. तर चला आपण पुढे बघणार आहोत फीचर्स ऑफ ई कॉमर्स. ई कॉमर्सची पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतील. युबिक्विटी, ग्लोबल रीच, युनिव्हर्सल स्टँडर्ड्स, रिचनेस, इंटरॅक्टिव्हिटी, इन्फॉर्मेशन डेन्सिटी, पर्सनलायझेशन आणि कस्टमायझेशन. तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत युबिक्विटी. युबिक्विटी म्हणजे काय तर 24 तास उपलब्धता. ई कॉमर्स हे 24 तास उपलब्ध असते, तसेच त्याची एक्सेसिबिलिटी ही पूर्ण वेळ असते. त्यामुळे ट्रान्झॅक्शनची कॉस्ट कमी होते, ती दोघांना फायदेशीर असते. त्यामुळे ट्रान्झॅक्शनची कॉस्ट कमी होते, त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनाही फायदा होतो. युबिक्विटीमुळे तुमचे मेंटल एफर्ट्स कमी होतात. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ग्लोबल रीच, म्हणजेच जागतिक पोहोच. ई कॉमर्स या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला जागतिक मार्केट उपलब्ध होते, म्हणजेच तुम्हाला बाउंड्रीमध्ये अडकायची भीती नसते की तुम्हाला फक्त महाराष्ट्र राज्यातच विक्री करायची आहे किंवा भारतातच विक्री करायची आहे. तर नाही, तुम्हाला जेवढे ऑनलाईन पॉप्युलेशन मिळेल तेवढा तुमचा टार्गेट मार्केट असतो. तुमची टार्गेट मार्केटची साईज जी असते ही रफली जेवढी ऑनलाईन पॉप्युलेशन आहे, जितके इंटरनेटचा वापर करतात तेवढी सर्व पॉप्युलेशन हे तुमचं मार्केटचं टार्गेट असू शकेल. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल युनिव्हर्सल स्टँडर्ड्स. ई कॉमर्स हे मुख्यत्वे इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेबचा वापर करून होते, आणि इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेबचे स्टँडर्ड्स हे जागतिक दर्जाचे असतात. त्यामुळे ई कॉमर्स कंडक्ट करणे खूप इझी जाते. इंटरनेट हे मुख्यत्वे TCP/IP चा वापर करते, म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल या दोघी प्रोटोकॉल्सचा वापर करते. तर वर्ल्ड वाईड वेब हे फर्स्ट प्रायोरिटी स्टँडर्ड XML किंवा HTML ला असते, त्यामुळे ई कॉमर्स वापरणे हे इझी जाते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल रिचनेस. ई कॉमर्सद्वारे जी इन्फॉर्मेशन डिलिव्हर होते ती रिच असते, म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचा जो कंटेंट असतो हा खूप रिच असतो आणि कितीही दूरवर ती डिलिव्हर होऊ शकते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल इंटरॅक्टिव्हिटी. ई कॉमर्स टेक्नॉलॉजी ही इंटरॅक्टिव्ह असते, म्हणजे यात टू वे कम्युनिकेशन असते. हे कम्युनिकेशन कस्टमर आणि मर्चंट मध्ये असते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल इन्फॉर्मेशन डेन्सिटी. ई कॉमर्समुळे इन्फॉर्मेशनची जी उपलब्धता आहे ती कमी खर्चात होते आणि पर्यायाने इन्फॉर्मेशनची जी क्वालिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात रेज झालेली आहे, म्हणजे हाय क्वालिटी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पर्सनलायझेशन अँड कस्टमायझेशन. पर्सनलायझेशन म्हणजे जेव्हा एखादा मर्चंट आपले प्रोडक्ट एखाद्या वेबसाईटवर टाकतो तर तो कस्टमरच्या बिहेवियर प्रमाणे ते जे प्रोडक्ट त्याने टाकलेले आहे तो ते पर्सनलाइज करू शकतो, म्हणजे तो बदलवू शकतो. यामुळे मर्चंटला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कस्टमरच्या बिहेवियर प्रमाणे बदलता येतात. त्याचप्रमाणे जर एखादा कस्टमर असेल, त्या कस्टमरला एखादा प्रोडक्ट हे त्याच्या पद्धतीने हवं असेल, तर तो स्पेसिफिकेशन देऊन आपल्या पद्धतीचं प्रोडक्ट हे डिमांड करू शकतो. तर याप्रमाणे आपण ई कॉमर्सची वैशिष्ट्ये बघितली आहेत. तर मित्रांनो, आपण इंट्रोडक्शन टू ई कॉमर्स मध्ये सर्वप्रथम बघितले की कॉमर्स कसे वर्क करते, त्यानंतर ई कॉमर्सचा जो फायदा आहे तो कस्टमर्सला कशा प्रकारे आहे आणि मर्चंटायझर्सला कशा प्रकारे आहे हे आपण सुरुवातीला बघितले. त्यानंतर आपण ई कॉमर्सचे मॉडेल्स बघितले, ते म्हणजे बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर, कस्टमर टू कस्टमर, कस्टमर टू बिझनेस यांचा सखोल अभ्यास आपण केला. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटशी रिलेटेड मॉडेल्स आपण बघितले, ते म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन, सिटीजन टू गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट टू बिझनेस असे मॉडेल्स आपण बघितले. त्यानंतर आपण ई कॉमर्सचे फीचर्स बघितले, त्यामध्ये युबिक्विटी, ग्लोबल रीच, युनिव्हर्सल स्टँडर्ड्स, रिचनेस, इंटरॅक्टिव्हिटी, इन्फॉर्मेशन डेन्सिटी, पर्सनलायझेशन अँड कस्टमायझेशन हे बघितले. तर मित्रांनो, तुम्हाला ई कॉमर्सचे फायदे आणि ई कॉमर्स कसे काम करते हे नक्कीच समजले असेल. धन्यवाद.